श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। सव्वीसाव्या ओवीवर विश्लेषण चाललेलं आहे। चांगदेवाला सांगताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेवढी काही अनंत रूपे इथे दिसतात त्या अनंत रूपामध्ये चैतन्याच्या अनेक कणांनी मीच सर्वत्र व्याप्त आहे आणि या चराचरामध्ये सृष्टीमध्ये व्याप्त असून सर्व काही आत्मचैतन्याच्या स्वरूपाने मीच विद्यमान आहे। या सर्वामध्ये एकच आत्मचैतन्य भरलेले आहे। कारण आपण तोंड पाहायला गेलो आरशात तर तोंड आरसा आहे म्हणून आहे असं होत नाही ना। आपलं आताची अंडरस्टँडिंग जी आहे की आरसा असेल तर आपण मान्य करतो की तोंड आहे, आरसा नसेल तर आपण तोंड मान्य करणार नाही। कारण आरशात आपल्याला तोंड दिसते, आपल्याला प्रमाण पाहिजे। आत्मा असा दिसत नाही, जसा आरशामध्ये आपलं तोंड दिसते तसा आत्मा दिसतो का? नाही दिसत। तर त्याला दृष्टा होऊन पाहायचं आहे। दर्पणाच्या आधी शेखी मुख असतची असे मुखी, आणि माझी दर्पण अवलोकी आण काही आहे। जर दर्पण काढून घेतला तर तोंड गायब होईल का? किंवा दर्पण असेल आणि तिथे आपण नसू तर काही वेगळं तोंड निर्माण होणार आहे का? असा प्रकारचा भाव चांगदेवांना स्पष्ट करून सांगत आहे माऊली। आज याच ओवीचा उर्वरित भाग आपण पाहणार आहोत। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। काल ती ओवी आपण सुरू केली सव्वीसावी, आणि या सव्वीसाव्या ओवीमध्ये दर्पणाच्या आधी शेखी मुख सतची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होय। जो एक परमात्मा या सर्व विश्वाचा दृष्टा म्हणजे पाहणार आहे, तोच दृश्य म्हणजे दिसणारे विश्व देखील होतो आणि जे जे पाहतो ते दर्शनच होते। विश्वामधले सगळे नाम रूप आकार वर्ण जाती हे सर्व त्याचीच आहेत, त्याच्याशिवाय इथे दुसरं कोणीही नाही। आणि या सर्वामध्ये एक आत्मचैतन्य भरलेलं असते। हे चांगदेवा, या जगाला असा जो कोणी पाहतो ना तोच ज्ञानी असतो। म्हणजे या सर्व सर्व जगाला अभेद दृष्टीने पाहणे तोच खरा दृष्टा, तोच खरा ज्ञानी। आणि याला भेद दृष्टीने पाहिले तर मग आपल्याला सुख दुःख, शांत अशांत, संतुष्टी असमाधान या सर्व गोष्टी अनुभवाला येतात आणि खरे अज्ञान हे आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या जेव्हा हे दाखवतात, म्हणजे सांख्य योगाचा जेव्हा विचार येतो तिथे त्यावेळी ते स्पष्टीकरण देतात। तैसा चैतन्याच्या ठाई इथे शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख। व्यामोह आणि दुःख कोणाला होतात हे स्पष्ट करून सांगतात। ज्यावेळी अर्जुन निरनिराळ्या प्रकारचे तर्क देऊ लागला की हे माझे भाऊ, हे माझे गोत्रज, हे माझे बंधू, हे माझे मित्र, या सर्वांना मी कसा मारू? तर त्यावेळी परमात्म्यानी हे सांगितलं की हे चैतन्य सर्वांच्या ठाई भरलेलं आहे. चैतन्य हे मुख्य आहे. शरीर होतात आणि जातात. समजा एक दोरी आहे, त्या दोरीवर गाठी पडलेल्या आहेत. मूळ रूपाने ही दोरी आहेच आणि मध्ये मध्ये गाठी आहेत. तर ते मूळ अव्यक्तात असलेला आत्मा सगुणाच्या रूपाने मध्ये मध्ये निर्माण होतो, म्हणजे मध्ये मध्ये शरीर धारण करतो, मध्ये मध्ये सजीव होतो. अन्यथा ची जी दोरी आहे ती तर कंटिन्युअस आहेच आहे. तर तैसा चैतन्याच्या ठाई इथे शरीरांतरे होती जाती पाही. कितीतरी वेळा शरीरे येतात आणि जातात. ऐसे जाणतया नाही व्यामोह दुःख. अशा प्रकारे या चैतन्याला समजणारा, या चैतन्याच्या भाषेला समजणारा कधीही दुःख पावत नाही, त्याला व्यामोह होत नाही. आणि त्याचं स्वरूप कसं असते? अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे, जरी तू आकाश शोचावे सांगे मज. अरे अर्जुना, हे अनादि सिद्ध आहे. कोण? आत्मा किंवा चैतन्य हे अनादि सिद्ध. अनादि म्हणजे ज्याला आदि नाही, ज्याला सुरुवात नाही किंवा ज्याला अंत नाही. असं म्हणता येत नाही की हे तिथून सुरू झालं किंवा अमक्या ठिकाणून सुरू झालं, म्हणून अनादि. आणि सिद्ध, ज्याला वेगळं सिद्ध करायची गरज नाही, जे स्वयं सिद्ध आहे, सेल्फ प्रूव्हन आहे, ते हे अनादि सिद्ध. अशी ही चैतन्याची स्थिती आहे. अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे, हे होणे जाणे याचा स्वभाव आहे. कारण तो प्रारब्ध कर्मावर अवलंबून आहे. कशा प्रकारची कर्मे केली होती त्याप्रमाणे ते डिसाईड होतं. तरी तू का शोचावे सांग मज, म्हणून तुला खेद करणे योग्य नाही, असे श्रीकृष्णाने अर्जुनाला त्या दुसऱ्या अध्यायाच्या निरूपणामध्ये, जिथे सांख्ययोगाचं तत्व परमात्म्यानी मांडलं आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला विस्तृत रूपाने प्रस्तुत केलं, तर जगाचे भेद दर्शन घेऊनही तो व्यथित होत नाही. जगामध्ये सुखदुःखाचे अनुभव येतात, येत नाही असं नाही, पण ते सर्व सुखदुःखाचे अनुभव दृष्टा होऊन अनुभवतो. म्हणजे कायमस्वरूपी दृष्टा या उपाधीमध्ये, या मानव उपाधीमध्ये किंवा जीव उपाधीमध्ये तो राहत नाही, तो दृष्टा असतो, निरुपाधी असतो, उपाधीरहित असतो, कारण तो फक्त पाहतो. जीव आणि शिव दोघं पाखरं, शिव नुसता पाहतो आणि जीव उड्या मारतो. तर तसा तो शिव होऊन, आत्मा होऊन तो सगळं काही दृष्टा म्हणून पाहतो आणि हे सगळं विश्व पूर्ण वासुदेवमय आहे, परमात्ममय आहे, असा अतुल्य बोध त्याला प्राप्त होतो. म्हणून तो मनाने स्थिर, अंतकरणाने शांत असतो आणि त्यालाच आत्मबोध झाला आहे असे समजावे. दुसऱ्या अध्यायामध्येच एक आणखीन फार सुंदर गोष्ट म्हटलेली आहे. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतू. जेव्हा स्थित प्रज्ञाचे लक्षण अर्जुनाने विचारले की देवा, तू स्थित प्रज्ञाची भाषा सांगतोस, बोलतोस, पण मला हे सांगतो को तो स्थित प्रज्ञ कसा असतो, कसा बोलतो, कसा वागतो? तर ती जी लक्षणे देव सांगू लागलेत त्याच्यामध्ये विश्लेषण करताना माऊलींनी सांगितलं की त्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं असते की तो आत्मबोधाने संतुष्ट झालेला असतो. आत्मबोधाने संतुष्ट कसा होईल? कारण त्याला सगळ्या जगामध्ये फक्त चैतन्य व्याप्त आहे असं दिसते. जो परमानंदे पोखला, परम आनंद, आत्म आनंद त्याला मिळाला की त्याच्यानेच त्याचं पोषण होत असते. तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतो अर्जुना, तोच स्थित प्रज्ञ आहे. सर्व शास्त्र, वेदांत, वेद याच्यासाठीच अभ्यासाव्याची गरज आहे. चांगदेव 65 मध्ये हाच बोध परत परत येत आहे. कारण सर्व ठिकाणी, सर्व जीवसृष्टीमध्ये, सर्व प्राण्यांमध्ये, सर्व माणसांमध्ये तो एक परमात्माच ठासून ठासून भरला आहे. हीच गोष्ट ठासून ठासून परत परत सांगत आहेत चांगदेवांना माऊली, की तू भेददृष्टीने पाहू नको की हा ज्ञानेश्वर आहे, मी चांगदेव आहे, तूही मीच आहे आणि मीही तूच आहे. तो परमात्माच दृष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीने नटलेला असतो. आणि जेव्हा ज्ञानेश्वरी संपायला आली होती, शेवटी शेवटीचे काही श्लोक त्यावेळी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये, स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छाया चित्र 84 लक्ष. स्वमायेचे आडवस्त्र, ह्या जगामध्ये जी विविधता दिसते ती मायेमुळे दिसते. माणूस हे जी समजतो की मी हा देह आहे, किंवा हे माझे नातलग आहे, किंवा हे माझं गाव आहे, हे माझं शहर आहे, इथील सगळी लोकं माझी आहेत, असं जे त्याला वाटतं हा मायेचा आडपडदा. आणि माया कोणती? स्वमाया, म्हणजे मीच निर्माण केलेली माया. परमात्मा सांगत आहे की मीच निर्माण केलेल्या मायेमुळे, मायेच्या वस्त्रामुळे मी ही आडवस्त्र धरतो, आणि आडवस्त्र धरून मीच सर्व बाहुल्या खेळवतो. म्हणजे ते नाही का भित्तीचित्रांचा खेळ असतो. आधीच्या काळामध्ये एक पांढरा पडदा असायचा, पडद्याच्या एका बाजूला जसं सिनेमा पाहायला आपण जातो थिएटरमध्ये, तसे एका बाजूला सगळे लोक बसायचे आणि पडद्याच्या पाठी उजेड करून निरनिराळ्या रंगाच्या बाहुल्या, निरनिराळे पात्र, रामायणाचे, महाभारताचे हे पात्र त्याच्यामध्ये खेळवायचे. आणि लावणी एकला खेळवी सूत्र, आणि ते कळसूत्री बाहुल्या असायच्या त्या. बाहेरी नटी छायाचित्र, बाहेरच्या साईडने जे लोक बसले असायचे पांढऱ्या कापडाच्या पलीकडे, त्यांना हे छायाचित्रासारखे. हा खरं तर छायाचित्र शब्द आहे ना, सिनेमाला जे छायाचित्र म्हणतात, हा छायाचित्र शब्द या बाहुल्यांच्या खेळापासूनच तयार झालेला आहे. बाहुल्या ज्या दुसऱ्या साईडला होत्या, त्यांच्यावरती लाईट टाकल्यानंतर त्यांची छाया त्या पडद्यावर पडायची, म्हणून त्यांना छायाचित्र म्हणायचे. तर बाहुल्या खेळण्याचं जे बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष, या 84 लक्ष प्रकारच्या बाहेर बाहुल्या आहेत. ही बायोडायव्हर्सिटी, ही बायोडायव्हर्सिटी याच्यामध्ये 84 लाख प्रकारची बायोडायव्हर्सिटी आहे. स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज्ज हे 4 प्रकारचे जे प्राणीमात्रांचं क्लासिफिकेशन सांगितलं आहे. तर या क्लासिफिकेशनमध्ये ह्या जितक्या बाहुल्या खेळत आहे या आडवस्त्राच्या मागे खेळत आहे. तर मायेच्या या आडवस्त्रामुळे चांगदेवा, तो विश्वाचा सूत्रधार परमात्मा, हा दिसत नाही. म्हणून चांगदेवा हे व्यवस्थित समजून घे की हा या मायेच्या पडद्याच्या मागे कळसूत्री बाहुल्या खेळवणारा परमात्मा तो वेगळा आहे. म्हणून वारंवार माऊली ज्ञानेश्वर चांगदेवांना आरसा, बिंब, प्रतिबिंब या दृष्टांताने सांगत आहे. आरशाच्या उपाधीने आलेले प्रतिबिंब खोटे आहे, कारण आरशाला पाहणारं जे बिंब आहे, मुख्य तोंड, ते खरं आहे. आणि आपण उगाचच असं समजतो की आरशामुळे आपल्याला तोंड दिसत आहे. आता ठीक आहे, आपल्याला विवेक बुद्धी आहे, पण ज्या जनावरांना बुद्धी नसते किंवा बुद्धी कमी असते किंवा ज्यांच्या बुद्धींचा खूप विकास झालेला नसतो, विकास म्हणजे त्या ब्रेनचे न्यूरॉन्स, त्या न्यूरॉन्सची ट्रेनिंग, न्यूरॉन्सच्या लेयर्स कमी असतात किंवा ॲक्टिव्ह न्यूरॉन्स कमी असतात, म्हणून त्यांची बुद्धी तेवढी विकसित नसते. कमी विकसित असलेल्या जनावरांना आरशात पाहिल्यानंतर असं वाटते की आरशाच्या पलीकडे एक वेगळंच कोणीतरी माझ्यासारखं बसलेलं आहे, म्हणून पोपट किंवा पक्षी आरशावर चोच मारताना दिसतात. पक्षी आरशावर चोच का मारतात? कारण त्यांना आरशात पडलेलं प्रतिबिंब त्यांना कळतच नाही की ते आपलं आहे. त्यांना असं वाटतं की पलीकडे पण एक खरा पक्षीच आहे, म्हणून त्या पक्ष्याशी भांडण करण्यासाठी. माकडांनासुद्धा तुम्ही हे पाहिलेलं आहे करताना, माकड आणि माणूस यांचं जवळचं नातं आहे. इव्हॉल्युएशनच्या प्रक्रियेमध्ये माणूस आणि माकड जवळ आहे, पण तरीसुद्धा माकडांच्या ब्रेनच्या न्यूरॉन्सच्या लेयर्स इतक्या जास्त नाही आहे, त्या कमी असल्यामुळे माकडालासुद्धा असं वाटते की अपोजिट साईडला दुसरा माकडच आहे. वाघासाठी तर फार मोठी गोष्ट प्रसिद्ध असते की पाण्यात पाहून, विहिरीतल्या पाण्यात पाहून त्याला वाटलं की तिकडे पण वाघ आहे आणि त्यांनी विहिरीत उडी मारली, अशा प्रकारची एक कल्पना केली जाते. असं खरं होते किंवा नाही होत हे आपल्याला माहीत नाही, पण त्याचं कारण हेच आहे की जर बुद्धी अतिविकसित आहे तर तुम्हाला माहीत पडते की हे आरशामुळे प्रतिबिंब दिसते. पण थोड्या वेळासाठी असा विचार करा की आपल्याला माहीत नाही आणि आपण त्या प्रतिबिंबालाच खरं बिंब आहे असं समजतो. तसं या देहामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. जीव हा देहाशी निगडीत असतो. आत्मा हे परमात्म्याचं चैतन्य आहे. त्या चैतन्याला, त्या आत्म्याला या सर्व गोष्टींशी काही घेणं देणं नाही. सुख दुःख हा त्याचा भागच नाही आहे. हे सुख दुःख त्या जीवाशी निगडीत मनबुद्धी अहंकार जे आहे त्यांच्याशी जुळलेलं आहे, विषय वासनेशी जुळलेलं आहे, कामनेशी जुळलेलं आहे, अभिलाषेशी जुळलेलं आहे, इच्छेशी जुळलेलं आहे, आणि म्हणून ते परत परत आपल्याला जाणवतं. आणि हा सगळा मायेचा पडदा, देव परत सांगतात की हा मायेचा पडदा, ही माझी स्वमाया आहे. कारण माया देखील त्या परमात्म्याची सावली आहे, परमात्मा नाही आहे, त्या परमात्म्याचीच सावली आहे. म्हणून 15व्या अध्यायात भगवद्गीतेच्या पुरुषोत्तम योगाचा जिथे विचार केला जातो तिथे प्रपंच वृक्षाची माहिती देण्यात आलेली आहे. ऊर्ध्व मूल अधशाखा असा तो श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. माऊली ज्ञानेश्वरांनी त्या श्लोकाचं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि कसं ते झाड असते, प्रपंचाचं झाड ज्याचा शेंडा खाली आणि मुळं वर असतात, त्या मुळा ते मूळ जे आहे त्या मायेपासून निर्माण होत असते आणि ब्रह्म हे त्याच्या शेंड्याला असते, म्हणजे खाली ब्रह्म आणि वर माया. तर मायापासून ब्रह्मापर्यंत या प्रपंचाचा विस्तार असतो. निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या फांद्या लागतात, ज्या चार प्रकारचे क्लासिफिकेशन्स आहे, जरायूज, अंडज, उद्भिज्य आणि स्वेदज, या चार प्रकारचे फोकं निर्माण होतात. त्याला मनुष्य शाखामध्ये असतात, मनुष्य शाखांमध्ये फ्लेक्सिबिलिटी असते की त्या पाहिजे असल्यास वर जाऊ शकतात किंवा खाली जाऊ शकतात, म्हणजे मुळाकडेही जाऊ शकतात आणि शेंड्याकडेही जाऊ शकतात, म्हणजे त्या आपला विकास ब्रह्माकडे करू शकतात नाहीतर आपली अधोगती मुळाकडे करू शकतात, म्हणजे स्वतःला नष्टही करू शकतात आणि स्वतःचा उद्धारही करून घेऊ शकतात. असं हे पूर्ण त्या मायेच्या वृक्षाचं वर्णन, प्रपंच वृक्षाचं वर्णन त्या 15व्या अध्यायात आलेलं आहे. अत्यंत सुंदर वर्णन ते केलं करण्यात आलेलं आहे. इथे चांगदेवांना तेच पटवून सांगण्याचं काम परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज करत आहे. बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष, मायेच्या या आडवस्त्रामुळेच हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं दिसून येते आणि मूलतः वस्तू ही वस्तुरूपाने एकच असते. माझी दर्पण अवलोकी आणकाही आहे, मग आरसा पाहिल्यानंतर काही वेगळे मुख निर्माण होणार आहे का? जे मुख आहे तेच आहे ना आरशात दिसते ते. नुसतं आरशात पाहायला गेलो आणि वेगळं तोंड निर्माण झालं असं होईल का? असं होत नसते. म्हणून जो एक परमात्मा सर्व विश्वाचा दृष्टा पाहणार आहे आणि तोच दृश्य होतो आणि त्याचेच दर्शनही होते. विश्वातील सगळी नामे रूपे आकृत्या प्रकृत्या या सर्व त्या परमात्म्यानेच नटलेली आहे. ही ओवी संपवायच्या आधी पुन्हा एकदा त्या ओवीचं उच्चारण करूया. दर्पणाच्या आधी शेखी मुख सतची असे मुखी माझी दर्पण अवलोकियान काही हाय. अशी ही सुंदर 26वी ओवी आज समाप्त होत आहे. उद्या 27व्या ओवीकडे आपण जाणार आहोत. आज इथेच थांबूया. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.